नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 625 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीत प्राप्त झालेल्या कलानुसार भाजप आणि महायुतीतले घटक पक्ष आघाडीवर आहेत. या निवडणुकीत एकूण सरासरी 68.28% मतदान झाल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड झाली. आज या निवडींची औपचारिक घोषणा झाली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात आज झालेल्या विरोधी पक्ष सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतून मुंबईचा संघ बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकनं मुंबईला 4 गडी राखून पराभूत केलं. मुंबईनं पहिल्या डावात 110 तर दुसऱ्या डावात 377 धावा केल्या. कर्नाटकनं पहिल्या डावात 173 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 325 धावांचं लक्ष गाठलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 485 अंकांची वाढ झाली आणि तो 84,066 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 174 अंकांची वाढ नोंदवत 25,867 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.